पहिरियों योहन्ना बाब पंजो। जंहिंखे इहो यकीन आहे त ईसाई मसीह आहे, सो ख़ुदा जो ॿारु आहे, ऐं जेको पीउ सां प्यारु थो करे सो संदसि ॿार सां बि प्यारु थो करे। जॾहिं असीं ख़ुदा सां प्यारु करियूं था ऐं संदसि हुकमनि ते अमल था करियूं, त उन्हीअ मां मालूम थिए थो त ख़ुदा जे ॿारनि सां बि प्यारु था करियूं। ख़ुदा सां प्यारु करणु माना असांजो संदसि हुकमनि ते अमल करणु आहे, ऐं हुन जा हुकम ॾुखिया न आहिनि। छा लाइ जो जेको ख़ुदा जो ॿारु आहे तंहिं दुनिया खे फतह कयो आहे। इहा सोभ जंहिं दुनिया खे फतह कयो आहे सा आहे असांजो ईमान। दुनिया खे केरु फतह करे सघे थो सवाइ उन्हीअ जे जेको ईमान आणे थो त ईसा ख़ुदा जो फर्ज़ंद आहे। ही उहो ई आहे जेको पाणीअ ऐं रत जे वसीले आयो, याने ईसा मसीह। हू न रुगो पाणी जे वसीले पर पाणीअ ऐं रत ॿिन्ही जे वसीले आयो आहे। इहो शाहिदी ॾियण वारो पाक रूह आहे। छा लाइ जो पाक रूह हक़ आहे, बल्कि शाहिदी ॾियण वारा त टे आहिनि, पाक रूह, पाणी ऐं रत, जेके सभई हिकड़ी ई ॻाल्हि था कनि। असीं माण्हुनि जी शाहिदी क़बूल करियूं था, पर ख़ुदा जी शाहिदी त उन्हीअ खां वधीक आहे। छा लाइ जो उहा ख़ुदा जी शाहिदी आहे जेका हुन पंहिंजे फर्ज़ंद जे हक़ में ॾिनी आहे। जेको ख़ुदा जे फर्ज़ंद ते ईमान आणे थो तंहिंजी दिलि में उहा शाहिदी मौजूदु आहे। जेको ख़ुदा ते ईमान नथो आणे सो खेसि कूड़ो थो करे। छा लाइ जो हुन उन्हीअ शाहिदी ते ईमान न आंदो आहे जेका ख़ुदा पंहिंजे फर्ज़ंद जे हक़ में ॾिनी आहे। इहा शाहिदी हीअ आहे त ख़ुदा असांखे दाइमी ज़िंदगी ॾिनी आहे, ऐं इहा ज़िंदगी ख़ुदा जे फर्ज़ंद जे वसीले आहे। जंहिं वटि ख़ुदा जो फर्ज़ंद आहे तंहिं वटि ज़िंदगी आहे, ऐं जंहिं वटि ख़ुदा जो फर्ज़ंद न आहे तंहिं वटि ज़िंदगी बि कान्हे। अवीं जेके ख़ुदा जे फर्ज़ंद जे नाले ते ईमान आणियो था, तिन ॾांहुं मूं ही ॻाल्हियूं इन ई लाइ लिखियूं आहिनि त जीअं अव्हांखे ख़बर पवे त अव्हांखे दाइमी ज़िंदगी मिलियल आहे। असांखे ख़ुदा जे हज़ूर में पूरो पूरो भरोसो आहे त जेकॾहिं असीं संदसि मर्ज़ी मूजिबि का शइ घुरंदासीं त हू असांजी ॿुधंदो। जेकॾहिं असांखे ख़बर आहे त हू असांजी ॿुधे थो, त पोइ जेको बि असां खां घुरियो आहे सो अॻई असांखे मिलियल आहे। जेकॾहिं को माण्हू पंहिंजे हम ईमान खे अहिड़ो गुनाह कंदो ॾिसे जंहिंजो नतीजो मौत न आहे, त खेसि दुआ घुरणु खपे, ख़ुदा उन्हीअ खे ज़िंदगी बख़्शींदो। ही उन्हनि लाइ आहे जेके अहिड़ा गुनाह नथा कनि जंहिंजो नतीजो मौत आहे। अहिड़ो बि गुनाह आहे जंहिंजो नतीजो मौत आहे। आऊं नथो चवां त खेसि उन्हीअ गुनाह बाबति दुआ घुरणु खपे। सभ खां बुछड़ाई गुनाह आहे, पर अहिड़ो बि गुनाह आहे जंहिंजो नतीजो मौत न आहे। असीं ॼाणूं था त ख़ुदा जंहिंखे पंहिंजो ॿारु बणायो आहे सो गुनाह न कंदो आहे। छा लाइ जो ख़ुदा जो फर्ज़ंद संदसि हिफ़ाज़त करे थो ऐं शैतान खेसि हथु बुलाए नथो सघे। असीं ॼाणूं था त असीं ख़ुदा जा ॿार आहियूं, जेतोणीकि ॿी सॼी दुनिया शैतान जे कब्ज़े में आहे। इहो बि ॼाणूं था त ख़ुदा जो फर्ज़ंद आयो आहे। हुन असांखे समुझ बख़्शी आहे त असीं उन ई ख़ुदा खे सुञाणूं जेको हक़ आहे, ऐं असीं उन ई हक़ीक़ी ख़ुदा जा आहियूं। तहिड़ी तरह संदसि फर्ज़ंद ईसा मसीह सां गॾिजी हिकु थियल पिणु आहियूं। इहो ई हक़ीक़ी ख़ुदा ऐं दाइमी ज़िंदगी आहे। प्यारा ॿारो, बुतनि याने कूड़नि ख़ुदाउनि खां पाण खे बचाइजो।